आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून 57 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज। महाराष्ट्रात निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी आदर्श आचारसंहिता अद्याप लागू राहणार असल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ। आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीचा उपांत्य फेरीत प्रवेश। लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून 57 लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्या शनिवारी मतदान होणार आहे। मतदानाच्या दृष्टीनं प्रशासन सज्ज होत आहे। सर्व मतदारसंघांमध्ये मतदान यंत्र आणि मतदान साहित्य घेऊन नियुक्त कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले आहेत। उष्णतेच्या लाटेची स्थिती लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर पिण्याचं पाणी, सावली, स्वच्छतागृह, चाकाच्या खुर्च्या इत्यादी सुविधा उपलब्ध करून द्याव्या असं निवडणूक आयोगानं सर्व राज्य निवडणूक कार्यालयांना सांगितलं आहे। ठिकठिकाणी पोलीस आणि इतर सुरक्षा दलांचा बंदोबस्त आहे। या टप्प्यात उत्तर प्रदेश आणि पंजाबातल्या प्रत्येकी 13, पश्चिम बंगालमधल्या 9, बिहारच्या 8, ओडिशातल्या 6, हिमाचल प्रदेशातल्या 4, झारखंडमधल्या 3 आणि चंदीगडच्या 1 जागेचा समावेश आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्यासह एकूण 904 उमेदवारांचं भवितव्य उद्या मतदान यंत्रात बंद होईल। ओदिशा विधानसभेच्या 42 जागांसाठी देखील उद्या मतदान होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या 4 जून रोजी होणार आहे। तसंच आंध्र प्रदेश आणि ओदिशातल्या विधानसभा निवडणुकांची आणि देशभरातल्या विविध राज्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी देखील 4 जून रोजीच होईल। अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी मात्र 2 जून रोजी होणार आहे। मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याची चर्चा निराधार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे। याचं खंडन करत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आकाशवाणीला सांगितलं की मतदानाची टक्केवारी कोणीही वाढवू शकत नाही, तसंच किती मतदान झालं याची नोंद असलेला फॉर्म 17C ची प्रत उमेदवार आणि प्रतिनिधींना देण्यात आली आहे। मतदारांच्या मतदानाची माहिती आणि ईव्हीएमची सर्व माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अद्ययावत केल्याचं राजीव कुमार यांनी सांगितलं। महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची सर्व टप्प्यातली मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी आदर्श आचारसंहिता अद्याप लागू आहे। त्यात कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे। निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचं या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी कन्याकुमारी इथल्या स्वामी विवेकानंद स्मारकात ध्यानधारणा सुरू केली। ध्यानधारणेला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी भगवती अम्मन मंदिरात दर्शन घेतलं। 1 जूनला म्हणजे उद्या विवेकानंद स्मारकाजवळच्या तिरुवल्लूर यांच्या 133 फूट उंच पुतळ्याला मोदी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील आणि त्याच दिवशी ते त्रिवेंद्रम मार्गे दिल्लीला पोचणार आहेत। दरम्यान मोदी यांच्या दौऱ्यामुळे किनारपट्टी भागात तसंच सागरी सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज कुटुंबियांसह तिरुपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। यावेळी तिरुमाला तिरुपती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी, मुख्य पुजारी आणि अन्य अधिकाऱ्यांनी शहा यांचं स्वागत केलं। त्यानंतर शहा यांनी कुटुंबासमवेत श्री व्यंकटेश्वराचं दर्शन घेतलं। दुपारनंतर अमित शाह राजकोटला जाणार असून तत्पूर्वी ते सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ झाला। अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात विविध कार्यक्रम होत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अहिल्याबाई होळकरांना समाजमाध्यमांवरून आदरांजली वाहिली आहे. मुंबईच्या अहिल्याबाई होळकर चौकात आज त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. मध्यप्रदेशात त्रिशताब्दी वर्ष साजरं करण्यासाठी विविध समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं 1991 नंतर पहिल्यांदा ब्रिटनहून 100 टनापेक्षा जास्त सोनं आपल्या तिजोरीत स्थलांतरित केलं आहे. सोन्यासारख्या मौल्यवान धातूची इतक्या मोठ्या प्रमाणात तिजोरीत भर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. येत्या काळात इतक्याच प्रमाणात सोनं देशात आणलं जाणार असल्याची माहिती काल सूत्रांनी दिली. गेल्या काही काळापासून रिझर्व्ह बँकेनं सोनं खरेदी करायला सुरुवात केली होती. हे सोनं परदेशात जमा होत होतं. आता त्यापैकी काही सोनं भारतात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बँक ऑफ इंग्लंडमध्ये अनेक देशांच्या केंद्रीय बँकांचा सुवर्णसाठा मोठ्या काळापासून ठेवला जातो. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी आणि ठाणे स्थानकात 63 तासांच्या विशेष मेगा ब्लॉकचा परिणाम रेल्वेसेवेवर झाला असून चाकरमान्यांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे. मुंबईत गुरुवारी मध्यरात्रीपासून 3 दिवस 953 लोकल आणि 72 मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉकदरम्यान पर्यायी व्यवस्था म्हणून एसटी महामंडळानं आणखी 50 बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी ते ठाणे स्थानकादरम्यान धीम्या मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल. प्रवाशांनी सहकार्य करण्याचं आवाहन मध्य रेल्वेनं केलं आहे. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी विजापूर जिल्ह्यातल्या विविध ठिकाणांहून 16 माओवाद्यांना अटक केली आहे. यापैकी 11 जणांना गोरना पाडियारपाडा परिसरातून तर 5 जणांना भुसापूर परिसरातून अटक करण्यात आली. सुरक्षा दलाच्या हालचाली रोखण्यासाठी अडथळे निर्माण करणं आणि स्फोट घडवून आणणं अशा घटनांमध्ये सहभागाचा आरोप त्यांच्यावर असल्याचं पोलिसांनी सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनला रशियाच्या अंतर्भागांवर आणि दिलेल्या शस्त्रांचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. अमेरिकेनं युक्रेनला दिलेल्या शस्त्रांचा वापर स्वसंरक्षणासाठी करण्याची परवानगी होती, परंतु युक्रेनच्या पूर्व खार्किव प्रदेशासह रशियाजवळच्या सीमावर्ती भागात बिघडलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अमेरिकेनं ही परवानगी दिल्याचं वृत्त आहे. दरम्यान अमेरिकेनं रशियाच्या अंतर्भागात हल्ला करण्याचं धोरण आणि त्यावेळी युक्रेननं अमेरिकन शस्त्रांचा वापर न करण्याबाबतच्या नियमात कोणताही बदल केलेला नाही. शारजाह वाणिज्य आणि उद्योग मंचातर्फे शारजाह इंडिया बिझनेस फोरमचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये फिनटेक, कृषी, आरोग्यसेवा, माहिती आणि तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि रासायनिक उत्पादन यासारख्या धोरणात्मक क्षेत्रातल्या 600 अधिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या. लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेले प्रज्वल रेवण्णा यांना आज पहाटे केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. इंटरपोलने दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक पोलिसांचं विशेष पथक, बेंगळूर पोलीस आणि विमानतळ प्राधिकरण यांनी रेवण्णा यांना अटक करण्याची तयारी केली होती. महिलांचा लैंगिक छळ करून धमकी दिल्याचा आरोप रेवण्णा यांच्यावर आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी होण्याची शक्यता आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यांनी कोरियाच्या किम सो युंग आणि कॉंग ही युंग या जोडीचा 18-21, 21-19, 24-22 असा पराभव केला. दरम्यान या स्पर्धेतलं महिला आणि पुरुष एकेरीतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं. काल झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत PV सिंधू आणि HS प्रणोय यांना पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय ग्रांपी स्पर्धेत पुरुष पोल वॉल्टमध्ये तामिळनाडूच्या KR युगेंद्रन यानं काल सुवर्णपदक जिंकलं, तर महिलांच्या पोल वॉल्ट स्पर्धेत केरळच्या मारिया जेसन आणि तामिळनाडूच्या बार्निका एलांगोवन आणि पवित्रा व्यंकटेश यांच्यात लढत झाली. नाटो संघटनेच्या सदस्य देशांनी युक्रेनला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यासंदर्भात जुलै महिन्यात वॉशिंग्टनला शिखर बैठक होणार आहे. त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पॅराग्वेत 2 दिवसांची अनौपचारिक बैठक होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यात 7 राज्यं आणि 1 केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून 57 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रात निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी आदर्श आचारसंहिता अद्याप लागू राहणार असल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीचा उपांत्य फेरीत प्रवेश। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।